नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्ज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाईल. जगभरातल्या 100 अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुंबईत 1 ते 4 मे दरम्यान वेव्ज परिषद होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं काल तेजस या लढाऊ विमानातून स्वदेशी अस्त्र या दृष्टीक्षेपाच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या चंदीपूर इथून यशस्वी चाचणी घेतली. उडणाऱ्या लक्ष्यावर क्षेपणास्त्राचा थेट प्रहार यावेळी यशस्वी झाल्याचं दिसून आलं. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDOनं तयार आणि विकसित केलेलं अस्त्र हे क्षेपणास्त्र 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरच्या लक्ष्याला अचूकपणे नष्ट करण्याकरता सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र याआधीच भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलं आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर कमी होऊन 3.61% आला. 7 महिन्यातली ही निच्चांकी पातळी आहे. जानेवारीत हा दर 4.26% इतका होता. महाराष्ट्र राज्य हे परकीय थेट गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचं ठिकाण बनलं असून केवळ 9 महिन्यात 1,39,000 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. TI इकॉन मुंबई यांच्या वतीनं आयोजित देशाच्या आघाडीच्या उद्योजकीय नेतृत्व शिखर संमेलन कार्यक्रमात पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा TIE मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. स्टार्टअप्सच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्यानं आता भारताची नवी स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात विक्री होत असलेलं कृत्रिम पनीर आणि चीज नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचं असून ते विक्री करणारे विक्रेते आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिला. त्यासाठी या नमुन्यांची तपासणी करून त्याचं विश्लेषण करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या नवीन प्रयोगशाळा तसंच प्रयोगशाळांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य श्वेता महाले यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. अवैधरित्या होत असलेल्या स्त्रीभ्रूण हत्यांची माहिती देण्यासाठी 104 हा क्रमांक कार्यरत असून तो अधिक सक्षम केला जाईल असंही आंबेडकर यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या पहिल्या 100 दिवसात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.25 लाखापेक्षा अधिक करण्याचं आणि एकंदर वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट महावितरणनं 82 दिवसात पूर्ण केलं आहे. 82 दिवसात 57,000 अधिक घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत आतापर्यंत राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना एकंदर 800 कोटी रुपयांचं अनुदान त्यांच्या खात्यात थेट देण्यात आलं आहे. यामध्ये नागपूर प्रथम तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे अशी माहिती महावितरणच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. नाशिकमध्ये भरणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य शासनानं नाशिकमधल्या बाह्य रिंग रोडसह प्रमुख 12 रस्त्यांसाठी 2,270 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रमुख रस्त्यांचं मजबुतीकरण आणि नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं 24 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी काल कुंभमेळा पूर्वतयारीच्या बैठकीत दिली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक पॅराएथलेटिक्स 2025 भारताचं वर्चस्व कायम आहे. भालाफेकीच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये पुष्पेंद्र सिंह, रिंकू हुडा आणि रितेंदर यांनी सुवर्ण पदकं मिळवली. महिला विभागात भाग्यश्री जाधवनं बाजी मारली. थाळीफेक प्रकारात अतुल कौशिकनं सुवर्ण पदक मिळवलं. 2 दिवसातल्या विविध स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 95 गेली आहे. त्यात 33 सुवर्णपदकं, 29 रौप्य आणि 33 कांस्यपदकांचा समावेश आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.